आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम राहावं, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉक्टर अजय कुमार यांचं आवाहन. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 149व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मधून देशवासियांसोबत संवाद साधणार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी निकम यांना प्रदान. आणि भारतीय हॉकी संघाची सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम राहावं असं आवाहन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉक्टर अजय कुमार यांनी काल पुण्यात केलं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 149व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आगामी शतकातील युद्धांमध्ये शहाणपणा, सहानुभूती आणि बुद्धिमत्तेनं जो नेतृत्व करेल त्याचाच विजय होईल असंही त्यांनी अधोरेखित केलं. या तुकडीचं दीक्षांत संचलन सध्या सुरू असून नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. दीक्षांत समारंभात 329 स्नातकांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 72 स्नातकांना विज्ञान, 92 संगणक विज्ञान, 54 कला शाखा आणि 111 स्नातकांना बीटेक पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 15 मित्र देशांच्या स्नातकांचा तर 15 महिला स्नातकांचा समावेश आहे. प्रबोधिनीचे कमांडंट व्हॉइस अॅडमिरल अनिल जग्गी, प्राचार्य डॉक्टर विनय दीप यावेळी उपस्थित होते. विज्ञान शाखेचं रौप्य पदक कार्तिक महेश्वरी, संगणक विज्ञान रौप्य पदक अनन्या बालोनी, कलाशाख्य रौप्य पदक अनुराग गुप्ता, बीटेक रौप्य पदक पुण्याच्या विश्वेश भालेराव यांना प्रदान करण्यात आलं. आकाशवाणीशी साधलेल्या संवादात विश्वेश भालेरावनं वायुसेनेत जाण्याची इच्छा व्यक्त केली.
एअरफोर्समध्ये मला फायटर स्ट्रीम्समध्ये जायचं आहे, हेच माझं छोट्यापणीपासून स्वप्न होतं आणि आता ते पूर्ण व्हायच्या वाटेवर आहे. सो हा जो सगळा एन्व्हायरमेंट होता हा माझ्यासाठी नवीन होता. तर फर्स्ट टर्ममध्ये मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा ही डिसिप्लिन लाईफ तर मी आधी एवढी पाहिली नव्हती. यू हॅव टू यूज कटलरी, ती एक नवीन गोष्ट होती, ती शिकायला मला वेळ लागला. आणि बाकी फिजिकल ट्रेनिंग पण आधी मी एवढं केलेलं नाहीये, सो इथं आल्यावर फिजिकलमध्ये पण सेटल व्हायला मला थोडासा वेळ लागला. त्याच्यासाठी आम्हाला इथं प्रशिक्षण देतात, नवीन टेक्नॉलॉजीज बद्दल सांगतात, कसं यांना सायबर वॉरफेअर, इन्फॉर्मेशन वॉरफेअर याच्याबद्दल आम्हाला सांगत राहतात. सो त्याच्या बेसिसनी आमचा एक प्लॅटफॉर्म बनतो ज्यांनी आम्ही पुढे या वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर काम करायला आम्ही सक्षम होतो.
स्नातक अनन्या बालोनीनं प्रबोधिनीमधील 3 वर्षांच्या अनुभवाबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं.
3 साल की ट्रेनिंग की बात करें तो मैं खुद को आज बहुत एक चेंज्ड पर्सन देखती हूँ. मैंने ऐसा कुछ बड़ा नहीं करा है बट स्टिल सीखा बहुत कुछ है यहाँ पे हर किसी से. और हर दिन एनडीए में बहुत अलग होता है, एक भी दिन सेम नहीं है. तो आप हर दिन कुछ नई चीज सीखते हो अपने जूनियर से भी अपने सीनियर से भी. तो मैंने ये चीज सीखी और मेरी सर्विस आर्मी है और मैंने अभी ऐसा कुछ सोचा नहीं है कि आगे क्या करना है.
राज्यातल्या 243 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेतेही जोरदार प्रचार करत मतदारांना आपापल्या उमेदवारांना मत देण्याचं आवाहन करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात घेतलेल्या प्रचारसभेत आपण विरोधकांवर टीका करत नाही तर सकारात्मक विचार घेऊन येतो असं सांगितलं. गडचिरोली इथल्या प्रचारसभेत शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. गडचिरोली जिल्ह्यात 3 लाख कोटींची गुंतवणूक येत असून हा जिल्हा दक्षिण भारताचं प्रवेशद्वार बनेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. आपल्याकडे प्रत्येक शहरातील विकासाची ब्लूप्रिंट असून काय काय करायचं आहे याचा आराखडा तयार असल्याचंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं प्रचारसभा घेतली. गोरगरीब आणि लाडक्या बहिणींसाठी राज्य चालवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी मंत्री अमित देशमुख यांचीही काल इथं सभा झाली, त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा 128वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. हिंदी प्रसारणानंतर आकाशवाणी हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करेल. रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी शेवटच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज येतात, त्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी मुदत संपण्यापूर्वीच पीक विमा उतरवण्याचं आवाहन पुणे कृषी विभागानं केलं आहे. आतापर्यंत केवळ 3,26,000 शेतकऱ्यांनी 2,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचा 820 कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षी 55,00,000 शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 50,462 शेतकऱ्यांनी 33,012 हेक्टरवरील क्षेत्राचा विमा उतरवला आहे. त्यापाठोपाठ बीड आणि लातूर जिल्ह्याचा क्रमांक आहे. साहित्य सृजनता हा लेखकांचा स्वभावधर्म आहे. म्हणूनच लेखक जे लिहितात ते समाज हितकारीच असावं ही श्रद्धा आजही कायम आहे. त्यामुळे सर्व मानव हितकारी लेखकांना आपण कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी काल नागपूर इथं व्यक्त केलं. नागपूर पुस्तक महोत्सवातील नव्या पिढीच्या युवकांनी राष्ट्राची परंपरा मूळ स्रोतातून जाणून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. केवळ पैसा कमावण्याचा दृष्टिकोन ठेवून काम करू नये. आपण करत असलेल्या कामातून आनंद मिळवणं गरजेचं आहे. त्यासाठी नीतिमत्ता बाळगणं देखील आवश्यक आहे. ही बाब युवा पिढीनं ध्यानात ठेवावी असं मत उद्योजक दीपक गद्रे यांनी काल रत्नागिरी इथं व्यक्त केलं. गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाद्वारे पीएम उषा उपक्रमांतर्गत वाणिज्य आणि व्यवस्थापन, लेखाशास्त्र आणि वित्त आणि अर्थशास्त्र या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून गद्रे बोलत होते. परिषदेत मलेशियातील डॉक्टर अनबिया खैरील यांनी दूरस्थ पद्धतीनं आणि डॉक्टर केतन वीरा यांनी प्रत्यक्षात बीजभाषण सादर केलं. या परिषदेमध्ये विविध देश आणि भारतातल्या विविध राज्यांमधले संशोधक, विद्वान, उद्योजक, व्यावसायिक, प्राध्यापक आणि विद्यार्थी असे 350 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. विविध विषयांवरच्या 80 अधिक शोधनिबंधांची पुस्तिका यावेळी प्रकाशित करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची तासगाव इथं राज्य पोलीस दलातील विविध विभागातील 7 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या 471 पदवीधर पोलीस अंमलदारांना 4 आठवड्याचं गुन्हे तपास विषयक प्रशिक्षण देण्यात आलं. विशेष प्राविण्य मिळवलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे याप्रसंगी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील सेलू शहरातील नूतन विद्यालय इथं स्वीप मतदार जनजागृती अभियानांतर्गत काल 2100 विद्यार्थ्यांनी 20,000 चौरस फुटांची मानवी साखळी उभारून लोकशाही जागृतीचा प्रभावी संदेश दिला. तुळजापूर शहरात देखील 23 शाळांमधील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती फेरी काढली. पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार यंदा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वयंदीप अपंग विकास संस्थेच्या संस्थापक मीनाक्षी निकम यांना काल डॉ अविनाश वाचासुंदर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्वयंदीप संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना वेदना आणि संवेदनेचं अनोखं नातं असतं हे वारंवार सिद्ध झालं. या कामामुळेच बाया कर्वे पुरस्कारासाठी आपण पात्र ठरू शकलो अशी भावना मीनाक्षी निकम यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली. कोकणातील लोकमान्य टिळक वाचन मंदिरातल्या कला दालनासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांनी काढलेलं बाया कर्वे यांचं तैलचित्र याप्रसंगी प्रकाश देशपांडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलं. भारतीय हॉकी संघानं सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मलेशियात इपोह इथं काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं कॅनडावर 14-3 असा दणदणीत विजय मिळवला. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत बेल्जियमशी होणार आहे. क्रिकेट. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 50 षटकांच्या क्रिकेट मालिकेतला आजपासून पहिला सामना सुरू होत आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील हा सामना झारखंडमध्ये रांची इथं आज दुपारी 1:30 सुरू होईल. हवामान. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात हानी करणारं दित्वा चक्रीवादळ आता तमिळनाडूच्या उत्तर दिशेला सरकलं आहे. आज सकाळपर्यंत ते उत्तर तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि लगतच्या आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात इतर ठिकाणी हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम राहावं, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉ अजय कुमार यांचं आवाहन. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 149व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मधून देशवासियांसोबत संवाद साधणार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी निकम यांना प्रदान. आणि भारतीय हॉकी संघाची सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.